हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अघं शुश्रमे रश्मिश्रमेदाभ्यश्रमेऽधिपतिश्रम उपागं शुश्रमेऽन्तर्यामश्रम इन्द्रवायवश्रमे मैत्रावरुणश्रम अश्विनश्रमे प्रतिप्रस्थानश्रमे शुक्रश्रमे मन्थि च माग्रयणश्रमे वैश्वदेवश्रमे ध्रुवश्रमे वैश्वानरश्रम ऋतुग्रहाश्रमे तिग्राह्याश्रम इन्द्राघ्नश्रमे वैश्वदेवश्रमे मरुत्वतीयाश्रमे माहेन्द्रश्रम आदित्यश्रमे सावित्रश्रमे सारस्वतश्रमे पौष्णश्रमे पात्नीवतश्रमे हारियोजनश्रमे इद्मश्रमे बर्हिश्रमे वेदिश्रमे जिष्णीयाश्रमे शुचश्रमे चमसाश्रमे ग्रावाणश्रमे सवर्वश्रम उपरवाश्रमे दिशवणे च मे द्रोणकलशश्रमे वायव्यानि च मे पूतभृच्चम आघवनीयश्रम आग्नीध्रम च मे हविर्धानम च मे गृहाश्रमे सदश्रमे पुरोडाशाश्रमे पचताश्रमे वभृतश्रमे स्वगाकारश्रमे।
सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं, तसंच आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत। श्रीराम, आजच्या मनोगताच्या कार्यक्रमामध्ये आपण सद्भक्त सौभाग्यवती वर्षा पांडे यांचं मनोगत ऐकणार आहोत। त्या मूळच्या नागपूरच्या आहेत आणि गेल्या वर्षीच त्या पुण्यामध्ये शिफ्ट झालेल्या आहेत। 1998 साली त्यांनी परमपूजनीय स्वामीजींचा अनुग्रह घेतला, तसंच त्यांचे सर्व कुटुंबीय देखील परमपूजनीय स्वामीजींचे अनुग्रहित आहेत। त्यांची मुख्य ओळख म्हणजे त्या योगा शिक्षिका आहेत, पॉवर योगा असं ते जे व्यायाम प्रकार घेतात त्याला पॉवर योगा असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये त्या निष्णात आहेत। आपण त्यांच्याकडून त्यांचं मनोगत ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। मला आठवते, मला लहानपणापासूनच परमार्थाची आवड होती, म्हणजे याला परमार्थ म्हणावा का हे मला कळत नाही, परंतु देवावर मला प्रचंड विश्वास होता। लहानपणी बाबांकडून समर्थ रामदास स्वामी, श्रीराम, श्रीकृष्ण, रामायण व महाभारतातील गोष्टी ऐकत ऐकतच मी मोठी झाले। त्या गोष्टीतील कॅरेक्टर्स मला आवडू लागले, तसेच समर्थांसारख्या संतांचे सान्निध्य आपल्याला घडावे असेही मला वाटू लागले। आपल्या आयुष्यातही असे कोणी संत येतील का असे त्यावेळी माझ्या मनात येत असे। समर्थांच्या किंवा देवादिकांच्या चमत्काराच्या गोष्टी ऐकताना मी भारावून जात असे। हे असं कसं होऊ शकतं असा लॉजिकल विचार माझ्या मनाला कधी शिवला नाही। माझं मन श्रद्धावान आहे, असं काही ऐकलं की माझी त्यावर श्रद्धा बसते। पण सद्गुरू करावेत, त्यांचे आपल्या आयुष्यातील महत्व, स्थान वगैरे याबद्दलची मात्र गरज मला तेव्हा जाणवत नव्हती। गरज म्हणण्यापेक्षा मला त्या वयात त्यांचे महत्वच उमगलेले नव्हते। मला योगासनांची आवड लहानपणापासून आहे। नागपुरात माझ्या घराजवळच जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाची शाखा भरत असे, तेथे मी जात असे। योगासने शिकविण्याबरोबरच चांगले संस्कारक्षम असे कार्यक्रम देखील तिथे होत असत। माझं वय 17-18 वर्षे असावे बहुधा। त्यावेळी आमच्या योगासनांच्या वर्गात कुठल्या तरी प्रसंगाने सौ सुमतीताई संत काकूंना बोलवलं होतं. मला प्रवचनाचा विषय आता आठवत नाही, परंतु अतिशय प्रभावी, मधुर, रसाळ व सर्वांना सहज समजेल अशा भाषेतील त्यांचं प्रवचन मनाला फारच भावून गेलं. त्या घेत असलेल्या युवा केंद्राचा त्यांनी उल्लेख केला होता. त्या प्रत्येक रविवारी दुपारी एक युवा केंद्र चालवित असत, ज्यात दासबोध, ज्ञानेश्वरी यासारख्या अवघड ग्रंथांचं निरूपण अतिशय रसाळ मधुर भाषेत त्या करीत असत. मी त्यांना त्यांचा पत्ता विचारला तर लक्षात आले की आम्ही राहत असलेल्या सोसायटीच्या बाहेरच त्यांचा फ्लॅट होता, म्हणजे अगदीच जवळ. पण मला त्याची खबरबातही नव्हती. म्हणजे जोवर आपल्याला एखाद्या गोष्टीची निकड भासत नाही, तोवर ती गोष्ट अगदी शेजारी ठेवली असली तरी आपल्याला दिसत नाही. त्यानंतर मी नियमितपणे युवा केंद्रात जाऊ लागले. कधी न ऐकलेले दासबोध, ज्ञानेश्वरी, गीता, त्यावरील निरूपणे, करुणाष्टकांमधील अतिशय आर्ततेने केलेला श्रीरामाचा धावा, तरुणांनी अतिशय मधुर आवाजात गायलेले अभंग, ध्यानाचा अभ्यास, हे सर्व माझ्यासाठी अत्यंत नवीन होतं, पण मनाला फार भावणारं होतं. मला केंद्रात जाणं खूप आवडू लागलं. तिथे येणारे सर्व युवा हे उच्च शिक्षण घेणारे अथवा चांगल्या प्रोफेशन्समधील होते, हे देखील मला फार आकर्षित करण्यासारखं होतं. म्हणजे देवदेव करणारे हे वयाने मोठे ज्येष्ठ, ज्यांना आता देवदेव करण्याशिवाय दुसरे काम उरले नाही असेच असावे लागतात, हा जो एक सर्वसामान्य असा समज आहे, तो भ्रम माझा येथे दूर झाला. आणि परमार्थ या वयापासूनच जर सुरू केला तर तो या जन्मी पूर्णत्वाला जाऊ शकतो असा एक विश्वासही मनात तयार झाला. तसेच परमार्थाच्या नवनवीन कक्षा, सद्गुरू म्हणजे काय हे देखील समजू लागलं. सौ संत काकू परमपूजनीय स्वामी माधवनाथांविषयी भरभरून बोलत असत. माझे स्वामी असे, माझे स्वामी तसे, त्यामुळे स्वामी माधवनाथांविषयी देखील एक अनामिक आकर्षण, त्यांच्या दर्शनाची ओढ मनाला लागून राहिली होती. ती एका प्रसंगाने पूर्ण झाली. मैत्रिणीच्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही पुण्यात येणार होतो, तेव्हा स्वामी माधवनाथ पॅरालिसिसमुळे बेडवर आडवे असायचे. 1994 सालची ही गोष्ट आहे. संत काकूंनी सांगितलं होतं 9:15 केंद्र संपेल, स्वामीजी वेळेचे फार पक्के आहेत, तेव्हा 9:15 आज जा. इकडे लाजा होमाचा विधी आधी होऊन लग्न नंतर लागणार होते, म्हणून मी व माझी आई आम्ही लग्नाच्याच पेहरावात चांगले तयार वगैरे होऊन परमपूजनीय स्वामीजींकडे पोहोचलो. 9:15 झालेले होते, केंद्र संपलं होतं किंवा संपत आलेलं होतं. स्वामीजींना निरोप गेला तेव्हा ते म्हणाले, नागपूरहून सुमाताईंच्या केंद्रातून मंडळी आलेली आहेत, तेव्हा आज केंद्र 5 मिनिटं लांबवूया. आम्हाला फार आनंद झाला. प्रथमच सद्गुरूंची आणि माझी भेट होत होती. बेडवर असले तरी पेशंटची कुठलीही लक्षणे त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती. खळाळते चैतन्य, आनंदाचा झरा जणू पलंगावर विसावत आहे असे वाटत होते. त्या भेटीचं वर्णन मी कुठल्याच शब्दात करू शकत नाही. आमच्या मनात त्यांच्या दर्शनाची ओढ होती, परंतु त्यांनी तर आम्हाला कधीच बघितलेलं नव्हतं. कधीही न बघितलेल्या व्यक्तीविषयी त्यांना इतका जिव्हाळा, इतकी आपुलकी, इतके प्रेम कसे काय वाटू शकते माझ्या कळण्यापलीकडचं होतं. त्यावेळी माझेही लग्न जमलेले होते. त्यांनी अतिशय आत्मीयतेने होणाऱ्या नवऱ्याविषयी चौकशी केली. आम्ही नमस्कारासाठी त्यांच्या छातीवर डोके ठेवले तर त्यांनी एका हाताने कवे तोडून घेतले. काय होतंय कळत नव्हतं, पण असं प्रेम मी पहिल्यांदाच अनुभवत होते. मनात दाटून आलेलं प्रेम डोळ्यांवाटे बाहेर येत होतं. आम्हाला म्हणाले, 2-3 दिवस थांबा. त्यांचा त्यावेळी अनुग्रह देण्याचा एक वार ठरलेला होता. त्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देतो असे म्हणाले. पण आम्ही करंटे. आमचा पुढचा प्रवास ठरलेला होता, तसे रिझर्वेशन्सही झालेले होते, त्यामुळे पुढे बघू असे म्हणून ती भेट डोळ्यात साठवून घेत आम्ही तिथून निघालो. ती त्यांची पहिलीच भेट शेवटची ठरेल असे तेव्हा मात्र अजिबात वाटले नव्हते. त्यानंतर माझं लग्न झालं, मी माझ्या संसारात रमले. 1996 साली सहजच नागपूरला माझं येणं झालं तर सद्भक्त पोफळी काकांकडील केंद्रात गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचा कार्यक्रम होता, म्हणून तिथे गेलो. तिथे सर्वजण रडत होते, काही कळेना काय झालंय. विचारलं तेव्हा कळलं की परमपूजनीय स्वामीजींनी त्याच दिवशी देह ठेवला होता. खरंच आभाळ कोसळणं म्हणजे काय काय असतं ते त्या दिवशी कळलं. काही सुचतच नव्हतं. आता आपलं कसं होणार, पुढे काय, आपण काय काय गमावलं हे त्या दिवशी प्रकर्षानं जाणवलं. परमपूजनीय स्वामीजींच्या आठवणीने मन कासावीस होऊ लागलं. आता मला कोण अनुग्रह देणार, ते देतो म्हणाले होते, आपण थांबायला हवं होतं, असे वेगवेगळे प्रश्न मनात येऊन फार वाईट वाटू लागलं. संत काकूंकडे जाऊन खूप रडले. त्यानंतर 2 वर्षांनी मी संसाराच्या अतिशय वाईट पॅचमधून जात असताना परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ नागपुरात प्रथमच आले आहेत असे सौ आईकडून समजले. आई त्यांचा अनुग्रह घेणार होती व मला घेणार का म्हणून विचारत होती. मी म्हटलं मी तर त्यांना एकदा बघितलेलं नाही, मला आज एकदा त्यांना बघू तरी दे, मग मी उद्या घेईल. त्यावेळी सद्भक्त श्यामाताई पेंडसेंकडे रोज अनुग्रह होत असत. 30 डिसेंबर 1998 आईने अनुग्रह घेतला व त्या संध्याकाळी सद्भक्त अलकाताई जोगांच्या स्वामीकृपा हॉलमध्ये मी स्वामीजींच्या दर्शनासाठी गेले. हॉल गच्च भरला होता. मला थोडा उशीर झाल्यामुळे मी फार मागे बसले होते. आतासारखी तेव्हा परमपूजनीय स्वामीजींची बसण्याची व्यवस्था फार उंच नसावी, पण मला स्वामीजींचे दर्शन अगदी ओझरते झाले. ते नीट दिसलेच नाहीत म्हणून दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबर 1998 रोजी अनुग्रहाच्या खोलीत स्वामीजी बसले होते. अगदी त्याच्या समोर संत काकूंनी माझे आसन घालून मला बसविले. त्या दिवशी मला परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांनी अनुग्रहित केले. स्वामीजी, आपण आपला कृपा हस्त माझ्या डोक्यावर ठेवला अन जणू संपूर्ण जीवनाची भ्रांत फिटली. अनुग्रहाच्या वेळी जसे अनेक लोक सांगतात तसं फार काही वेगळं झालं असं त्यावेळी मला काही वाटलं नाही, पण जसजसे आयुष्य पुढे सरकू लागले, स्वामीजींची भेटी होत गेल्या, श्रवण घडत गेले, तसं तसे अनेक गोष्टींचे अर्थ नव्याने उंगायला लागले, नव्याने समजायला लागले. आपल्या हातून होत असलेल्या चुकाही स्वतःच स्वतःला समजायला लागल्या. म्हणजे हे असे वागायला हवे होते, त्यावेळी तसे वागायला नको होते, हेही मला स्वतःला कळायला लागले. स्वतःलाच कळल्यामुळे पुढच्या वेळी ती चूक होणार नाही याची दक्षता आपण स्वतःच घेतो. आत्मपरीक्षण करण्याचीही मला सवय लागली, त्यामुळे लोकांच्या चुका दिसणे कमी झाले. आपणच स्वतः चुकांचा एवढा भांडार असतो हे जाणवल्यामुळे लोकांच्या चुकांकडे लक्ष जाणे कमी झाले. क्षमा करण्याची, पुढचा आपल्याशी वाईट वागला असेल तरी त्याचा राग न धरता त्याला बरोबर घेणे शक्य असेल तर तसं, नाहीतर चांगल्या मनाने त्याला क्षमा करीत आयुष्याच्या त्या वळणावर त्याला तिथेच सोडून देत पुढे जाणे हेही शिकले. आयुष्यात अनेक वादळे आली, अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत गेल्या, पण प्रत्येक वळणावर स्थिर राहिला स्वामीजींचा आधार, मार्गदर्शन, श्रवण व त्यांच्यावरील माझा विश्वास उपयोगी पडले. स्वामीजी आपल्या वागण्यातून इतर साधकांवर नकळत संस्कार करीत असतात. आपल्याही नकळत आपण त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करीत असतो. पूर्वी मी कुणाची एखादी गोष्ट मला पटली नाही तर वाद घालून पटवून देण्याचा प्रयत्न करीत असे, पण आता असे वाटते एवढे त्वेषाने पुढच्याला पटवून देऊन आपल्याला काय साध्य होते आहे, जाऊ दे, त्याची मते त्याच्याजवळ, माझी माझ्याजवळ. स्वामीजींसारखा प्रेमळपणा अंगी बांधवण्याचा मनापासून प्रयत्न करते आहे, पण प्रयत्न करूनही अजून तितकेसे जमत नाही. म्हणजे पूर्वीपेक्षा बराच फरक पडलाय, पण अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी आपण चुकलोय हे देखील लक्षात येत नसे, पण आता चूक झाल्यावर लागलीच लक्षात येते एवढा सावधपणा नक्की आला आहे. स्वामीजी सतत आपल्या बरोबर आहेत प्रत्येक क्षणी, हा भाव मी मनात जपण्याचा सतत प्रयत्न करते. त्यांना सतत हृदयात ठेवते. असं वाटतं ते मूर्तीतले देव आपल्याला कधी दर्शन देतील की नाही माहीत नाही, परंतु हे जे सगुण रूपातील चालतं बोलतं दैवत पूर्व पुण्याईने आपल्याला लाभलंय त्याची आपण पुरेपूर जाणीव ठेवावी. परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ व परमपूजनीय मधुराताईंच्या रूपानं साक्षात विठ्ठल विठ्ठल रखुमाई सगुण रूपात आपल्याबरोबर लीला करतायत. आपण फार भाग्यवान आहोत की आपण त्याचे साक्षी आहोत. हे आताच उमजून आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे. ते सांगतात तशी साधना करून त्यांच्या चरणी पूर्ण शरणागत भाव आपल्याला धरता यावा. मी श्री महाराजांची एक गोष्ट वाचली होती की शिष्याच्या कुंडलीत असलेल्या वक्रग्रहांची दिशा बदलण्याचे सामर्थ्य सुद्धा सद्गुरूंमध्ये असते. वेळ पडली तर शिष्याच्या हितासाठी सद्गुरू ते देखील करतात. सद्गुरूंच्या कृपेनेच शिष्याचे कल्याण होत असते. प्रत्येकालाच या गोष्टीचा अनुभव असतो. मातेने आपल्या बालकाचे सर्व हट्ट पुरवावेत त्याप्रमाणे माझेही सर्व हट्ट या माऊलीने पुरवलेत. एक इच्छा तर अनेक वर्षांपासून मनात होती, ती म्हणजे सद्गुरूंजवळ येऊन राहण्याची. वर्षातून एक दोनदा स्वामीजींनी स्वामींना भेटणे आणि त्यावरच समाधान मानणे हे मी करतच होते. परंतु मनातून मात्र सतत स्वामीजींजवळ पुण्यात येऊन राहावं अशी इच्छा होती. परंतु ही इच्छा पूर्ण होण्याचे काहीच चिन्ह दिसत नव्हते. माझे मिस्टर संजय पांडे गव्हर्नमेंट कॉलेजला डीन होते. त्यांची पुण्यात कुठलीही शाखा नसल्यामुळे हे पूर्ण होणार कसं काही कळत नव्हतं. रिटायरमेंट नंतर तर अजूनच शक्य वाटत नव्हतं. नागपूरला स्वतःचे घर असताना पेन्शनमध्ये भाडं भरून पुण्यात कसं राहायला येणार. पण स्वामीजींनी माझ्या मनातील ही तगमग ओळखली आणि रिटायरमेंट नंतर 10 दिवसात यांना पुण्याच्या एका खासगी कॉलेजात प्रिन्सिपलशिप ऑफर झाली. आम्ही क्षणाचाही विलंब न करता ऑफर स्वीकारली आणि अगदी पुण्यात नाही पण पिंपरी चिंचवड भागात राहायला आलो. पण हेही नसे थोडके, आठवड्यातून 2 केंद्रात येणे जमवते. स्वामीजींना यासाठी खूप खूप धन्यवाद. आता पुढे कसं, पुण्यातच राहायचंय की नागपूरला परत जायचंय हे देखील आम्ही स्वामीजींवरच सोडलंय. पण स्वामीजी मला आता पुणे आवडतंय बरं का. इथे आल्यावर महिन्याभरातच स्वामीजींनी मला विचारलं होतं की पुणे आवडतंय का, त्यावेळी मला पटकन उत्तर देता आलं नव्हतं म्हणून आता दिलं. आठवड्यातून 2 आपलं सान्निध्य मिळतंय यासारखं सुख नाही. आयुष्याच्या प्रत्येक उतार चढावात स्वामीजी आपल्याबरोबर आहेतच, याचा माझ्याप्रमाणेच आपण सगळ्यांनीही अनुभव घेतला असेलच. माझ्या सासूबाईंच्या आजारपणात, यांच्या कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारपणात आमचे मनोधैर्य फक्त स्वामीजींच्या मी कायम तुमच्याबरोबरच आहे या शब्दांवरच टिकून होते. या शब्दात एवढी शक्ती आहे की आपण त्या आधारावर कुठल्याही संकटावर मात करू शकतो. त्यांच्याशिवाय ही कल्पनाच मला सहन होत नाही. ते आपल्या आयुष्यात नसते तर वृक्षावरून पडलेल्या वाळलेल्या पानासारखी आपली स्थिती झाली असती, हवेच्या एका झोताबरोबर कुठेतरी वाहवत गेले असते. स्वामीजी आपल्यामुळे अनेक मोठमोठ्या संकटांना सामोरे जाण्याचा धीर येतो. अशावेळी आपली धीर गंभीर आश्वस्त अशी मुद्रा आठवते तर आयुष्य सुरळीत सुखात सुरू असताना आपली खेळकर वृत्ती साधक परिवारात सहजच मिसळून जाऊन सर्वांना हसविणारे स्वामीजी आठवतात. या प्रसंगात स्वामीजी कसे वागले असते, सर्वांचे मायेने आईप्रमाणे लाड पुरविणाऱ्या मातोश्री मधुरातही कशा वागल्या असत्या, असा विचार करून एखादे कर्म करण्याचा मी प्रयत्न करते. त्यामुळे ते कर्म थोडं तरी बरं व्हायला मदत होते. कारण स्वामीजी आम्ही अगदीच आपल्यासारखे नाही वागू शकत, पण प्रयत्न मात्र निश्चित करू शकतो. स्वामीजी आम्हाला याच जन्मी आपल्यासारखे होता यावे, आपल्यासारखे निर्व्याज निर्मळ प्रेम इतरांना देता यावे, प्रसंगी गंभीर तर प्रसंगी खेळकर वर्तनही करता यावे, व मुख्य म्हणजे आपल्यासारखी तीव्र आणि उत्कट साधना करता यावी, असा आशीर्वाद द्यावा. हरिओम.
शिल्पा उद्याचा विचार न करता आज पुण्यात राहायचं नाही का. त्यांची नोकरी आहे तोपर्यंत तर हे राहतातच आहेत, पण ती योगाचे क्लासेस घेते, त्या क्लासेस मध्ये तुम्हाला कल्पनाही येणार नाही एवढे पैसे ती मिळवते, नाही का? असं असल्यामुळं तुम्हाला जितकं राहायचं आहे तितकं, कारण पेन्शन पुण्यात राहिल्यावरही मिळणार आहे, नागपूरमध्येही मिळणार आहे. मुली, एक मुलगी शिकते आहे, एक मुलगी आता गोव्यात नोकरी करते आहे, एक मुलगी लंडनमध्ये आहे आणि एक मुलगी लग्न होऊन आपल्या घरात सुखानी आहे. म्हणजे नागपूरमध्येही तुम्ही दोघंच राहणार, पुण्यामध्येही दोघंच राहणार. प्रश्न सुटलेला आहे असं मी म्हणेन, नाही का?
नींद सरता प्रातकाळी हस्त जोडुनी आपुले प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर आऊले प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले पाहता मूर्ती उभीती कमलनयनी हासली नेत्रद्वयीची दिव्य दृष्टी अंतरी सामावली अंतरी सामावली झळकल्या वसनांसवेती झुळूक गंधित जाहली द्यासवे सुखवूनिवृत्ती गगनमंडली राहिली गगनमंडली राहिली चित्त हे निस्तब्ध होनी श्वास परतुनी थांबले नीलवर्णी गगन भरुनी सावळ्या शांतीसल्याले प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाहुले ती शुभंकर पाहुले मोद निर्मळ भरुनी थेला सुख निरंतर संचले मोद निर्मळ भरुनी ठेला सुख निरंतर संचले सेविता मकरंद नुरला केवळ राहिले प्रार्थुनी हृदयात भा सरता प्रात काळी हस्त जोडुनी आपुले प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पामुले प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले.
हरी हरी हरी. कालचे दिनांक 12 जून 2019 चे प्रवचन ऐकून खूप दिवस मनात असणारा एक प्रश्न पुन्हा मनात घोळू लागला. ओम तत्सत ह्या नामाचा विनियोग सांगणाऱ्या श्रृंखलेतील शेवटचे प्रवचन सत च्या बोधानी कर्मातील दोष अपूर्णता नाहीशी होते असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आपण ह्याचे विवरण केलेत त्यावरून कर्माचे चार प्रकार होतात. साधू कर्म, सोहम बोधातून आचरण, साधू कर्म आणि अबोधातून आचरण, असाधू कर्म म्हणजे कठीण कठोर स्वधर्म कर्म आणि सोहम बोधातून आचरण, आणि असाधू कर्म अबोधातून आचरण. कर्माचे चार असे प्रकार होत नाहीत. तर कर्म हे प्रशस्त कर्म आणि अप्रशस्त कर्म एवढंच कर्माबद्दल शिल्लक राहतं. प्रशस्त कर्म म्हणजे सात्विक कर्म, करण्यासारखं कर्म ते प्रशस्त कर्म. जे करावं असं साधू सांगतात, जे करावं असं शास्त्र सांगतं, ते नियत सात्विक कर्म हे आणि जे स्वार्थजन्य आहे. साधू ज्याचा पुरस्कार करत नाहीत, शास्त्र ज्याचा पुरस्कार करत नाहीत, जी कर्म केली असताना देहबंधनामध्ये सापडतो, अशा प्रकारची सात्विक कर्मांच्या पेक्षा विपरीत अशी कर्म, असे दोनच कर्म प्रकार आहेत, चार कर्म प्रकार नाहीत. त्यांनी असं सांगितलंय की सत्भाव ठेवावा, सद्भावे साधू भावेच, म्हणजे भाव हा सतचा असावा, कर्त्याचा भाव आपण ब्रह्म असा असावा, आपण परमात्मा असा असावा, कर्त्याचा भाव कर्म करताना. तसंच त्याचं आचरणही साधूसारखं असावं, साधू भाव त्याच्या ठिकाणी असावा, म्हणजे आत अंतर्यामी ब्रह्मबोध आहे आणि वर्तन देखील साधूसारखं आहे असं असावं, आणि ते कर्म हे प्रशस्त असावं, सात्विक असावं असं सांगितलेलं आहे. त्याच्यावर निरूपण करताना, अधिक निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी पुढं असं सांगितलं की कितीही म्हटलं तरी कर्मामध्ये कधी कधी दोष निर्माण होतो, कधी कधी दोषयुक्त कर्म करावं लागतं कर्तव्य म्हणून. कर्तव्य जे आहे ते कर्तव्य दरवेळेला सात्विक कर्म जे आहे तेच साधकाच्या वाट्याला येईल असं होत नाही. तर सात्विक नाही असंही कर्म कर्तव्य म्हणून करावं लागतं. जसं त्यांनी पुढे म्हटलेलंच आहे की अर्जुनाचं युद्धाचं कर्म, किंवा अजून एक चांगलं उदाहरण दिलंय की गोंदवलेकर महाराज आपल्या बंधूंकडून आपल्या हक्काची जमीन भांडून आपल्या ताब्यात ठेवतात. आता भांडण हे सात्विक कर्मामध्ये मोडत नाही, त्यांनी बरोबर उदाहरणं दिली आहेत. पण आपल्या हक्काची जी जमीन आहे, जी आपण रामरायाला मंदिराला देऊ इच्छितो, महाराज असं म्हणत असत की तुम्ही तुमच्या वाट्याची जमीन ही तशीच विकून तुमचं पोट भरलं आणि आता माझी जमीन मागता. आणि त्यांचे भाऊ असं म्हणत होते, तू तर असा आता गोसावी झालास, गोसावड्या झालास, तुला काय करायची जमीन, ती जमीन आता आम्हाला दे, असा तो वाद होता. तर महाराज असं म्हणाले की मी मुळीच माझी जमीन देणार नाही. आणि तेव्हा त्यांना वादावादी भांडणं होत असत. म्हणजे सात्विक कर्म कधी कधी म्हणजे अपेक्षा असते, पण कधी कधी सात्विकता त्या कर्मात राहत नाही, अशी कर्म देखील येतात. असं ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर निरूपण करताना, भगवंत जे बोलले नाहीत ते ज्ञानेश्वर महाराज बोलतायत. असं असल्यामुळं सत्भाव ठेवणं, साधूभाव ठेवणं आणि सात्विक कर्म करणं हा एक कर्म करण्याचा भाग झाला. सद्भाव ठेवणं, साधूभाव ठेवणं आणि कधी कधी अप्रशस्त कर्म वाट्याला येणं, कधी कधी अप्रशस्त कर्म वाट्याला येणं, याच्याबद्दल चाललेलं आहे. आता त्यांनी जे म्हटलं की अबोधातून आचरण, जे असाधू कर्म आणि अबोधातून आचरण, मुळातच तसं नसल्यामुळं सात्विक कर्म वाट्याला आलेलं नसेल तेव्हाचा प्रश्न सगळ्यांना भेडसावतो. प्रश्न चांगला आहे, सगळ्यांना भेडसावतो की असं कर्म करावं की न करावं. आता मी पुढचा प्रश्न वाचतो म्हणजे कळेल तुम्हाला. प्रश्न चौथ्या प्रकाराबद्दल होता. सोहम बोधाचं स्मरण ठेवून होणारी कर्म ही कमी आणि अबोधातून होणारी अनेक होतात. अबोधाबद्दल यांना म्हणायचं नाहीये, यांना म्हणायचं आहे की तुम्हाला विपरीत कर्म कर्तव्य म्हणून करावी लागतील तेव्हा म्हणायचं आहे. अबोधातून सर्वांचीच होत आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण करताना देखील त्या श्लोकामध्ये म्हटलं, काल मी निरूपणही त्याच्यावर केलं, की एकदम सगळ्यांना हे कसं जमणार. सद्भाव देखील ठेवला म्हणजे मी ब्रह्म कर्त्याला असा बोध देखील आहे. तो साधू जशी कर्म करतो तशा वृत्तीनेच कर्म करतो आहे आणि सात्विकच कर्म आहे हे प्रत्येक वेळेला जमणार नाही. मुळात पहिला अडथळा येतो तो म्हणजे आपण परमात्मा आहोत हे साफ विसरतो. कर्म करताना देहबुद्धीवर येऊन कर्म करतो. असं असल्यामुळे हळूहळूच तो पूर्ण दशेला जाणार आणि हळूहळू तो पूर्ण होईल असं ज्ञानेश्वर महाराजांनाही दिलासा दिलेला आहे. त्यामुळे सोहम बोधाचं स्मरण ठेवून होणारी कर्म ही कमी आणि अबोधातून अनेक कर्म होतात. अबोधातून म्हणजे आपण ते आहोत हे विसरून अनेक कर्म होतात. करण्याचा प्रयत्न करणं एवढंच साधकाच्या हातात आहे, सोहम बोध ठेवून करण्याचा प्रयत्न करणं. जेव्हा असाधू कठीण कठोर स्वधर्म कर्म ही अबोधातून घडतात त्याला असाधू म्हणू नका. नियत कर्म, तुम्ही रोज खांद्यावर कुऱ्हाड ठेवून असाधू कर्म करायला जात नाही, दुसऱ्याला दरडवायला जात नाही, वाल्या जसा जात होता तसा, ही कमी वेळेला येणारीच कर्म आहेत तुमच्या वाट्याला देखील. रोज विपरीत कर्म करण्याचा प्रसंग येत नाही. तुमच्या ठिकाणी जर योग्य बोध असेल, बोध नसेल तरी संतांची शिकवण जर अंतःकरणामध्ये असेल, तर रोज तुम्ही विपरीत कर्म करण्याचा प्रसंग कोणावरच येत नाही. करतो तेव्हा आपणहून करतो. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः असं तिसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं. जर अंतरी आम्ही फार पुरेपूर भरलेला काम असेल, क्रोध असेल, रजोगुण असेल, तर रोज विपरीत कर्म करेल, त्याच्याविषयी चाललेलं नाहीये. कठोर कर्म, उदाहरणार्थ अर्जुनाचं युद्धाचं कर्म, गोंदोलेकर महाराज आपल्या बंधूंकडून आपल्या हक्काची जमीन भांडून आपल्या ताब्यात ठेवतात. सोहम बोधात राहून सर्व कर्म करणं अपेक्षित आहे, तसा प्रयत्नही पाहिजे, पण ते सर्व कर्मात सांभाळणं कठीण आहे हे ज्ञानेश्वर महाराजांना मान्य आहे. त्यांनी त्यांच्या निरूपणात देखील तसं म्हटलेलं आहे. अशावेळी कठीण कठोर स्वधर्म कर्म शक्य असल्यास टाळून अहिंसा आणि प्रेमाचा अवलंब करावा का? गोंदोलेकर महाराज जसं म्हणत, सर्वांशी निष्कपट प्रेमानी वागावं, सर्वांकडे प्रेमानीच पाहावं. पण गोंदोलेकर महाराजच आपल्या भाऊबंधांशी भांडत होते ना. गोंदोलेकर महाराजांचंच दोन्हीकडं सांगितलं, एकीकडं वचन सांगितलंय, एकीकडं त्यांचं आचरण सांगितलंय, हो की नाही? त्यांनाही हे कठीण कठोर स्वधर्म टाळून अहिंसा आणि प्रेमाचा अवलंब करून त्यांच्या गालावरून डोक्यावरून हात फिरून चांगली मागणी करतोयस, रामाचं काय, राम बघून घेईल रामाच्या जमिनीचं, रामाला काय जमिनीचा तुटवडा आहे, सगळी जमीन रामाचीच तर आहे, त्यामुळे घे जमीन ही, अहिंसेचा मार्ग अवलंबून कर मजा, हीही लुटून विकून टाक, आणि मग ही जेव्हा तुझी संपेल तेव्हा बघतो, मी देखील झोळी घेऊन बाहेर पडतो तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था करत, असा प्रेमाचा मार्ग गोंदोलेकर महाराजांना अवलंबिता आला असता. जेव्हा कठोर पण स्वधर्म म्हणून समोर येतं तेव्हा खरंच चांगल्या वृत्तीचा माणूस गोंधळून जातो अशी परिस्थिती आहे. प्रश्न चांगल्या वृत्तीने विचारलेला आहे तेव्हा त्याला असं वाटतं, जाऊ दे ना, कुठं कटकट करा, सोडून द्या, असं प्रत्येक चांगल्या माणसाला वाटत असतं. फक्त भगवंत जर कर्तव्य म्हणून समोर उभा असेल तर तसं करू नका हे सांगतायत, ही अडचण आहे. आपली अडचण एवढीच आहे, नाहीतर सामान्य माणूस हा सोडूनच देत असतो. कुठं कटकटी करा म्हणून स्वतःचं मोठं नुकसान देखील करून घेत असतो. मुल्ला नसरुद्दीन त्याचं गाढव बाहेर उभं करून आत मद्यालयामध्ये मद्य पीत होता. मद्य पिऊन झाल्यानंतर तो बाहेर गेला तर तो गाढवाच्या पाठीवर बसून जात असे तर त्या गाढवाची सगळी पाठ ऑइल पेंट लावून कोणीतरी रंगवलेली होती. मुल्ला भयंकर चिडला आणि त्यातून दारू प्यायलेला होता. तो मद्यालयात परत आला, त्यांनी कमरेचं पिस्तूल काढलं, एक गोळी झाडली छतावर आणि ओरडला की गाढवाच्या पाठीला कोणी रंग दिलाय हे मला समजेल का, असं म्हणाला. तर त्याच्या कल्पनेपेक्षा देखील धष्टपुष्ट आवाढव्य मनुष्य समोर उभा राहून म्हणाला की काय पाहिजे, मी दिला. त्याचा एकूण अवतार पाहून मुल्ला असं म्हणाला की आपण दिलात का? पहिला हात सुकत आलाय, दुसरा हात द्यायचा असेल तर बघा. तसं सामान्य माणूस हा कर्तव्य कर्म सोडून, म्हणजे कठोर कर्तव्य कर्म आहे, भांडाभांडी सारखा प्रसंग आहे, तो बऱ्याच वेळेला सोडूनच देत असतो. इथं गोंदोलेकर महाराज आचरणातून ते दाखवत नाहीयेत हा प्रश्न आहे. भगवंत तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच असं म्हणतायत हा प्रश्न आहे, जो आपल्याला झेपत नाहीये. अर्जुनालाही झेपत नव्हता म्हणून तर गीता सांगायला लागली. नाहीतर स्वामीजींनी देखील ज्ञानेश्वर दर्शनमध्ये म्हटलंय की अर्जुनाच्या ठिकाणी संन्यास वृत्ती निर्माण झाल्याचं पाहून खरं म्हणजे श्रीकृष्णांना आनंद व्हायला पाहिजे होता. त्यांना वैयर्थ अर्जुनाला लक्षात आलं की हे रक्तलांचित राज्य त्याच्याकरता भांडणं, मारामाऱ्या, खून, दरोडे सारखी युद्धासारखं कर्म आणि त्याच्यातून होणारे काय, तर दोन्ही कुळांची अपरिमित हानी. एकाच कुळातले होते, सगळी तरुण माणसं मारली जातील. तरुण स्त्रिया विधवा होतील आणि या सगळ्या कर्मांचं पातक माझ्या माथी लागेल असं अर्जुन म्हणत होता. बघा, अर्जुनाला तसं जर म्हटलं तर सगळ्यावर पाणी सोडायची तयारी होती. तसंच युद्धासारखं कर्म करून हिंसा करायला नको असं अर्जुन म्हणत होता. तर स्वामीजीच म्हणतात की खरं म्हणजे भगवंतांनी असं म्हणायला पाहिजे होतं की चल तू आणि मी, तुला वैराग्य वृत्ती प्राप्त झालेली आहे, आपण हरिद्वारला ऋषिकेशला जाऊ, साधू वृत्तीनी जटा वाढवून राहू आणि तपश्चर्या करत बसू. पण अर्जुनाची प्रकृती तशी नव्हती. तिथं गेल्यावर देखील अर्जुन कालांतरानी आपल्या स्वतःच्या प्रकृतीवर आला असता आणि हरण मारत बसला असता, शिकारी करत बसला असता. त्याची स्वतःची प्रकृती तशी नव्हती. असं असल्यामुळे भगवंतांनी अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं. याच अर्जुनाच्या ऐवजी जर अनेक एखादी व्यक्ती भगवंतांच्या बरोबर तेव्हा असती, जी खरोखरच तशा प्रकारे परमात्मा चिंतनामध्ये घडून गेलेली, तर भगवंतांनी गीतेसारखा उपदेश केला असता की नसता का आणि कुठला दुसरा केला असता अशी शंका विचारवंतांना देखील आहे. तुम्ही तुमच्या प्रकृतीच्या विपरीत वागू शकत नाही आणि कालांतराने परत प्रकृतीवरच येता, स्वधर्म कर्म त्याच्यापेक्षा तू करावंस असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. कारण स्वधर्मे निधनम श्रेयहा, परधर्मो भयावहा. पण सामान्य माणसानी म्हणजे एक खण जागे करता किंवा एका बांधा करता किंवा एका आंब्याच्या झाडा करता, तुझ्या हद्दीत आहे की माझ्या हद्दीत आहे, आपला स्वतःचा किती वेळ वाया घालवायचा, परमार्थी असाल तर आपलं जीवन किती वाया घालवायचं. म्हणून प्रत्येकाच्या समोर असणारा जो प्रश्न आहे, कधी कधी एखाद्या गोष्टीकरता जन्मभर भांडत बसण्यापेक्षा आपला मार्ग शोधून भरभराट करणं चांगलं असतं, असंही कधी कधी असतं. कर्म हा इतका जटिल गोष्ट आहे की एका दमात तुमच्या समोर असलेल्या प्रत्येकाच्या समोर समजा भाऊबंदकीची कर्म उभी आहेत, तर प्रत्येक वेळेला प्रत्येकाकरता असणारं उत्तर वेगळं असू शकेल. असा एक ठराविक नियमाने जाता येणार नाही. म्हणून तुमच्या समोर जी गोष्ट आहे, मी प्रवचनात असं सांगितलं होतं की तुम्हाला एक तीन लोक काढायचे, दहा लोक तुमच्या हाताखाली आहेत, तुम्ही ते करू शकत नसाल तर तुम्हालाच जायला लागेल. हे अवघड कर्म कधी कधी ऑफिसमध्ये वाट्याला येतं, अहिंसेच्या मार्गाने, प्रेमाच्या मार्गाने, मग स्वतःच नोकरी सोडणं हाच उपाय राहील. म्हणून तारतम्य ही जी गोष्ट आहे, त्या तारतम्यानी करत असताना सत्भाव जो आहे अंतर्यामी असणारा ब्रह्मबोध, तो ब्रह्मबोध ठेवून वर्तन करणं हा एकच पर्याय राहतो. कठोर स्वधर्म कर्म जर अबोधातून झालं तर कल्पनाही करू नका. स्वधर्म कर्म आणि अबोधातून झालं, प्रत्येक जण आपल्या वाट्याला आलेलंच कर्म करतोय पण अबोधातूनच करतो आहे. त्याच्याबद्दल चाललेलं नाहीये, बोध जास्तीत जास्त लक्षात ठेवून बोधाकडे अग्रेसर व्हा असं भगवंतांना सांगायचंय. तर अशावेळी कठोर स्वधर्म कर्म टाळून, तडजोड करून, संघर्ष टाळून प्रेमाचा अवलंब करावा का? हा प्रेमाचा अवलंब करणं अबोधातून जर कर्म घडत असेल तर, आणि बोधातून कर्म घडत असेल तर, या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. त्यात देखील त्या कर्मामध्ये किती झगडत बसणार किंवा ते कर्म सोडल्यामुळं आपला खरा साधूभाव आणि सद्भाव ठेवायला उपयोग होईल याचाही विचार करायला लागेल. प्रत्येकाकरता, प्रत्येकाच्या समोर जो प्रश्न आहे त्याकरता उत्तर असेल असं मला वाटतं. कारण साधनेत बाधा येऊ नये हा मुख्य विषय आहे, जेणेकरून आपल्या साधनेत बाधा होणार नाही. साधनेत बाधा नको यायला, पण साधनेत बाधा न येण्यासाठी म्हणून तुम्ही करत असणारा त्याग, तुम्ही करत असणारी तडजोड, हे नेमकं काय आहे हे समजल्याखेरीज समजणार नाही, याचं उत्तर मिळणार नाही. तुमच्या बायका मुलांच्या पोषणाची गोष्ट असेल तर स्वधर्म कर्म कठीण वाटतं म्हणून टाकता येणार नाही, कठोर आहे म्हणून टाकता येणार नाही. स्वधर्म कर्म क्वचित विपरीत कर्म वाट्याला येतं असंच मी सांगतो. रोज विपरीत कर्म कोणाच्या वाट्याला येत नाही का? ते असाधू स्वधर्म कर्म हा शब्दप्रयोगच नाहीये. असाधू स्वधर्म कर्म अबोधातून घडले तर सर्व परिणाम, आघात, अशांती, क्लेश सहन करावेत आणि साधनेत पुन्हा स्थिर होण्याचा प्रयत्न करावा. असाधू स्वधर्म कर्माच्या विपरीत परिणामातून पुन्हा बाहेर येण्याचा प्रयत्न कसा करावा? म्हणून सत्भाव अंतर्यामी ठेवावा. आपण परमात्म स्वरूप आहोत हे ध्यानातून लक्षात घ्यावं. ओंकार ओम तत्सत याच्यावरच्या निरूपणामध्ये आपण परमात्म स्वरूप आहोत हे लक्षात घ्यावं, तेही रोज लक्षात येत नाही ध्यानात, तेही कठीण आहे. भगवंतांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आणि आपलं जीवन याच्यात महद अंतर आहे, तेही आपल्याला खुणावतायत हे करण्यासाठी. पण हे जितकं जमेल तितकं उपयोगी आहे. त्यामुळं कर्म करताना जो कर्म करणारा आहे तो हे लक्षात घेऊन जेव्हा कर्म करतो, कधी त्याला जमेल कधी न जमेल, कधी ध्यान होईल कधी नीट न होईल, पण तरी देखील देहबुद्धीवर रोज एक आघात करण्याचा तो प्रयत्न करतोय, ध्यान करतोय म्हणजे. आणि कधी कधी मधून अधून क्षण, दोन क्षण, चार क्षण, त्याला निस्तरंगतेमध्ये ब्रह्मभावनेचा प्रत्ययही कधी कधी येत असेल. हा प्रत्यय त्याला आपला बोध टिकवण्यासाठी बळ देईल. तसंच कर्मांकडे देखील जरा व्यापक दृष्टीने भगवंतांनी निर्माण केलेल्या कर्मचक्राचा भाग आहे म्हणून पाहावं असं भगवंत म्हणतात. ते ईश्वर निर्मित आहे, परमात्म्यापासून सगळी कर्म जगताची निर्माण झालेली आहेत. माझी इंद्रिय जी कर्म करतात तिथपर्यंत सगळी कर्म तत्वत परमात्म प्रेरित अशीच आहेत. आपल्याला तो बोध नसतो, तो बोध ठेवायचा प्रयत्न करायचा, त्याच्यात साधूभाव आणण्याचा प्रयत्न करायचा आणि सात्विक कर्म करायची. एवढंच भगवंतांनी सांगितलं, ती नसतील तेव्हा काय असेल? क्वचित एखाद वेळेला कर्तव्य म्हणून विपरीत कर्म जर समोर आलं तर ते विपरीत कर्म देखील आपल्या देहबुद्धीला घालवण्यासाठी उपयोगी पडेल. देहबुद्धीमुळे आपल्याला कर्मातून पळावं असं वाटतं, शांती हवी असते, ती शांती आध्यात्मिक नसते, मनाला कटकट नको असते. असं असतं. म्हणून ज्याचं बळ आहे आंतरिक, त्यांनी गोंदवलेकर महाराजांसारखंच भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय तसंच आपल्या कर्मातच ज्याला दटून राहणं म्हणतात तसं करावं, कारण त्याच्यात प्रगती आहे, पळण्यामध्ये प्रगती नाहीये. एकदा मागं पाय टाकायची सवय झाली की प्रत्येक परिस्थितीच कठीण वाटायला लागते समोर आलेली. त्यांनी पळून आत तर परमात्म्यापर्यंत तर जाता येत नाही, फक्त इंद्रियांना मनाला बुद्धीला ती जरा कठीण वाटतायत म्हणून कर्मातून माघार घेतोय, एवढाच अर्थ असतो बऱ्याच वेळेला. म्हणून अबोधातून कर्म न घडणं, न करण्याचा प्रयत्न करणं, बोध ठेवून कर्म करण्याचा प्रयत्न करणं हाच संदेश घ्यायचा आहे. परधर्म ज्याला म्हणतात म्हणजे स्वार्थाकरता, भोगाकरता, अन्यायानी दुसऱ्याच कुठल्या तरी कर्मामध्ये पडणं हे करायचं नाहीये. प्रशस्त कर्म पाहिजे याचा अर्थ. आणि वाट्याला आलेलं जीवन जगायचं आहे. मी कर्मातून पळ काढू का, मला जरा बरं वाटेल पळ काढल्यानंतर. हे जे बरं वाटणं असतं तेही तुझ्या देह मन बुद्धीच्या सुखापुरतंच कधी कधी असतं, पारमार्थिक सुख त्याच्यातून मिळेल असं नाही. कारण तेव्हा तेव्हा कर्मातून पळ काढला तर नंतर टोचणी लागते की आपण जरा असहाय्य होतो, दुर्बल होतो, परिस्थिती अनुकूल नव्हती, म्हणून माझ्या हातातून ते निसटलं, सुटलं, माझा फायदा झाला नाही, असं परत परत मनामध्ये येऊ शकतं. पण तारतम्य पाहून कोणती परिस्थिती आहे आणि कशी आहे हे पाहून तुम्हाला उभं राहायला लागेल. तुम्हाला माघार घेता येणार नाही असं भगवंतांचं सांगणं आहे, भगवद्गीतेचं सांगणं आहे. आणि असे असे विपरीत प्रसंग जेव्हा येतात तेव्हा खरंच आपल्या देहबुद्धीची परीक्षा होत असते. म्हणजे सद्गुरूंनी कौतुक केलं बघा तर बरं वाटतं, सद्गुरू एखाद वेळेला कठोर बोलले तर बरोबर वाटत नाही. बरं वाटणं देखील देहबुद्धीला बरं वाटतं आणि कठोर बोलले तर देहबुद्धीला काहीतरी असं कसं बोलले मला असं वाटतं. सद्गुरू हा दुसऱ्या कोणाबद्दल म्हणत नाहीये, सद्गुरूंचं वर्तन आपल्याला हवं तसं घडलं तर सगळं चांगलं चाललेलं आहे, आणि सद्गुरूंचं वर्तन आपल्या मनोवृत्तीपेक्षा थोडंसं वेगळं घडलं तर किंतू येतो आहे, हे आपल्या देहबुद्धीचं लक्षण आहे. रामाचं वर्तन, रामानी सीतेला सोडलं, आपल्या देहबुद्धीतून आपण सगळं शोधत असतो, सगळं तपासत असतो, त्यामुळे आपल्यावर आलेला कोणताही प्रसंग त्याच्यातून आपली देहबुद्धी आहे ती कमी व्हावी. स्वामीजी एकदा असं म्हणाले की तुम्ही स्वामीजींना विचारलं आणि त्याप्रमाणे स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे तुमचा धंदा, उद्योग, नोकरी, व्यवसाय त्याच्यामध्ये बरकत झाली. स्वामीजींना सांगितलं, स्वामीजींनी सांगितलं पण तरी देखील तुमचं नुकसान झालं. अशा दोन परिस्थिती तुमच्या समोर आहेत. कोणीतरी सत्संगात असताना प्रश्न विचारला तर स्वामीजींना तुम्हाला धंद्यात बरकत घडवून आणायची नाहीये, स्वामीजींना तुम्हाला तुमचं नुकसान व्हावं अशीही अपेक्षा नाहीये. स्वामीजींना प्रत्यक्षात सांगायचंय ओम तत्वम सोहम सहा हे कधी विसरू नकोस. तुम्ही देहबुद्धीतून बाहेर पडाय, तुम्ही त्यांना प्रसंगी विचारायला येतायत, ते त्यांना त्यावेळेला जसं स्फुरेल तसं सांगतायत, पण ती त्यांची मुख्य शिकवण नाहीये. त्यांची जी मुख्य शिकवण आहे ती तुम्ही आत्मबोधात राहावं ही आहे. आणि आपण देहबुद्धीचाच विचार करत असतो, त्यामुळे हा जो त्रास होतो, शांत वाटणं, बरं वाटणं, हेही कधी कधी देहबुद्धीशी संबंधित असतं. म्हणून अर्जुनाचं युद्धाचं कठोर कर्म, गोंदोलेकर महाराज आपल्या बंधूंकडून आपल्या हक्काची जमीन भांडून आपल्या ताब्यात ठेवतात अशा प्रकारची कर्म ही जेव्हा घडतात तेव्हा अनेक विपरीत परिणाम आपल्या मनावर, कर्माने देहावर होतात असं म्हणतो. जर सत्य भाव ठेवलेला असेल तर त्या कर्मापासून तो अलिप्त राहील. त्या निरूपणाचं हे इत्यर्थ होतं. त्या सत्य भावामुळे अहंता विरहित परमात्मा भावनेमध्ये तो कर्म करेल. मग कर्तव्य कर्म समोर असेल ते जसं घडेल करावं लागेल तसं त्यांनी करावं. तो ब्रह्मभावात राहील. तो ब्रह्मभावात राहावा. त्याच्या मनावर देहावर विपरीत परिणाम होतात. तर हे जे विपरीत होणारे जे परिणाम आहेत ते परिणाम अबोधातून भगवंत सांगतात तसंच्या तसं, ज्ञानोबा सांगतात तसंच्या तसं, आपल्याला करता येत नाहीये सांप्रत असं असल्यामुळं आपण जेव्हा विपरीत परिस्थिती उद्भवते, उदाहरणार्थ आजारपण, लग्न ठरणं, मोडणं, बदली होणं नको असलेल्या ठिकाणी, अशा वेळेला देहावर मनावर बुद्धीवर विपरीत परिणाम होतच असतात आपल्या. तो सद्भाव ठेवून बाजूला ठेवणं म्हणजे मी आणि त्या परिस्थितीला स्वीकारणं हे धैर्य परमार्थ देतो हे लक्षात ठेवा. पळ काढणं कधीही सोपं आहे, शक्य आहे, त्याच्याकरता कोणाला विचारायला लागत नाही. पण तोंड द्यायला परमार्थ शिकवतो. परमार्थ हा पळून जायला शिकवत नाही. त्यामुळं कधी कधी विपरीत कर्म कर्तव्य म्हणून करावं लागलं तर भाव बोध ठेवून ते करावं असं भगवंत सांगतायत. आपल्याला तसं सगळं जमत नाहीये ही आपली अडचण आहे. आपण जमवण्याचा प्रयत्न करावा. तसंच दुसरं विपरीत कर्म कधी कधी उभं राहिलेलं, जसं कोकणात असलेली जमीन तुम्ही कधी जाणार ही नाही, सोडून द्यावी. कधी कधी तुमच्या परमार्थाच्या आड काय येतं आहे नक्की, त्याच्याकरता भांडत आणि उगीच बसून राहणं, त्याच्याऐवजी इथं राहून तुम्ही तुमची प्रगती, पण तुम्ही आत सद्भाव ठेवून हे निर्णय घ्या. अशा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेचा निर्णय वेगळा असेल, साधूंचा देखील वेगळा असेल, सल्ला देखील वेगळा असेल. असं असल्यामुळं कर्म हे तसं जटीलच आहे असं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला कोणत्या कर्मातून पळावंसं वाटतंय, कोणतं कर्म तुम्हाला फार अति जड वाटतंय की ते सोडून दिलं तर बाबा अहिंसा आणि प्रेमाने राहू, हा ते कर्म कोणतं आहे त्याच्यावरच अवलंबून आहे. सर्वसाधारण याला उत्तर होऊ नाही शकत. सर्वसाधारणपणाने याच्यातून प्रत्येक वेळेला पळून जावं, ते सोडून द्यावं आणि प्रेमाने वर्तन करावं असंही नाही. जे तुमच्या समोर काय आहे त्यावर ते अवलंबून आहे. अंतर्यामी बोध ठेवून तुम्ही त्या कर्माकडे पाहावं आणि आपल्या बोधाकडेही पाहावं असं भगवंतांना अपेक्षित आहे. असा हा मोठा गोंधळाचा प्रश्न आहे. पण हा गोंधळाचा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आज ना उद्या येत राहतो. आपण सत्वर्तनानी सद्भावानी चालत असताना आणि परमार्थ प्रधान धरून चालत असताना त्या त्या वेळेला योग्य तारतम्य ठेवून याचे निर्णय करायचे असतात. प्रत्येक वेळेला अहिंसा प्रेमाचा वापर करून सोडून देणं हा उपाय नाही. आणि प्रत्येक वेळेला अहिंसा प्रेमाचा वापर करूच नाहीये असंही नाही. कधी कधी सोडून न देता झगडावं लागेल. कधी कधी त्याचा वापर करावा लागेल. तुमच्या आत्मदर्शनाच्या मार्गामध्ये अडथळा फार बनून जर राहत असेल तर सोडून द्यायला लागेल, सोडून द्यायला लागेल. आणि आत्मदर्शनाचा मार्ग तुमचा आहे पण तुमच्या सगळ्या घरावर अन्याय होतो आहे अशी एखादी गोष्ट असेल तर झगडत राहावं लागेल. किती काळ झगडत राहावं लागेल याच्यातून तुमचंच नव्हे तुमच्या वडिलांपासून झगडा चालू आहे, त्यांच्या वडिलांपासून झगडा चालू आहे, तर तो संपवलेला बरा. तिथं तारतम्य उपयोगाचं आहे. कारण त्या ठिकाणी अभिमान धरणं हेही देहबुद्धीचं लक्षण आहे. अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट होतात. त्यामुळं जोपर्यंत काय नक्की प्रसंग गुदरला आहे कळत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या संदर्भात देखील त्याला उत्तर कठीण आहे. म्हणून सद्भावे साधू भावेच, सत भाव ठेवून साधू भावानी वर्तन करणं आणि प्रशस्त कर्मामध्ये राहणं. आणि पुढचा श्लोक आता पुढच्या बुधवारी आहेच आहे. असत भाव जर ठेवला आणि असाधू वर्तन असेल, प्रशस्त कर्म नसेल, तर त्या कर्मांमध्ये त्याच्या मागची कटकट, अबोध, दुःख, संताप, क्रोध हे कधीही संपत नाहीत. तसं जीवन मात्र आपल्याला नकोय असा शेवटच्या श्लोकामध्ये भगवंतांनी निर्वाळा दिलेला आहे. हरिओम तत्सत. आपण एक मिनिटभर शांत डोळे मिटून बसूया. हरी 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 स्वामी जी स्वामी जी स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.